रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. येत्या आठवड्यामध्ये सावकाश होते. तर येत्या आठवड्यामध्ये अतिशय महत्वाची अशी तिथी आहे आणि आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे की ते आहे जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांच्या रथयात्रेचा महामहोत्सव. हरी बोल. तर येत्या शुक्रवारी म्हणजेच 4 जुलैला हा रथयात्रेचा महामहोत्सव जगन्नाथपुरी जे ओरिसामध्ये स्थित आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर देशातील आणि जगातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे साजरा होणार आहे. आणि कोल्हापूरमध्ये देखील 4 जुलैलाच त्याच दिवशी आपण हा महोत्सव साजरा करत आहोत. तर आजच्या या प्रवचनामध्ये आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया यांच्याविषयी थोडस त्यांच्या लीला त्यांच्याविषयी चर्चा करूया. जगन्नाथपुरी इथं हा जो महोत्सव होतो तो जगातील सर्वात मोठा महोत्सव म्हणून गणला जातो. हा एक दिवसाचा महोत्सव असतो आणि या एका दिवसाच्या महोत्सवाला किंवा रथयात्रेला पूर्ण भारतातून त्याचबरोबर बाहेरून साधारण 10 ते 14 लाख लोक येतात. कधी कधी हा उत्सव एक दिवस चालतो, कधी कधी 2 दिवस, जगन्नाथजींच्या इच्छेवरती हे असतं. तर हा उत्सव असा आहे की भगवान श्री जगन्नाथ त्यांचे बंधू बलभद्र व त्यांची लहान बहीण सुभद्रा देवी हे जगन्नाथपुरीच्या प्रमुख मंदिरामध्ये स्थित आहेत, विराजमान आहेत. मात्र या वर्षातील ह्या रथयात्रेच्या दिवशी ते त्या मंदिरातून बाहेर येतात आणि जगन्नाथ मंदिरापासून ते गुंडीच्या मंदिरापर्यंत प्रवास करतात रथावरती बसून. हे अंतर 2 मैल आहे आणि भक्त प्रेमानी जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांना रथावरती आरूढ करून ओढत नेतात. जगन्नाथपुरीच्या प्रमुख मंदिरापासून ते गुंडीच्या मंदिरापर्यंत. आता हे जगन्नाथ मंदिर जे आहे हे जगन्नाथ मंदिर द्वारकेचं प्रतीक आहे आणि गुंडीचा मंदिर हे वृंदावनाचं प्रतीक आहे. जगन्नाथजी या त्यांच्या प्रमुख मंदिरामधनं निघतात आणि गुंडीच्या मंदिरमध्ये 8 दिवस राहतात. आणि जसं आपण सगळेजण प्रवासाला जातो, जाताना बॅग किंवा ट्रंक किंवा सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जातो साहित्य, तसंच जगन्नाथजी त्यांच्या या 8 दिवसाच्या प्रवासामध्ये सगळं काही घेऊन जातात. त्यांच्या ट्रंक असतात कपड्यांनी भरलेल्या, वेगवेगळ्या साहित्यांनी भरलेल्या वेगवेगळ्या पेट्या असतात आणि ते रथावरतीच सर्व ह्या त्यांचं साहित्य देखील ठेवलेलं असतं. तर हा रथयात्रेचा भाव आहे काय तो आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. भगवान श्री कृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, हे त्यांची कृपा देण्याकरता या भौतिक जगतामध्ये अवतरित होतात. यदा यदा ही धर्मस्य, आणि हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण 5000 वर्षापूर्वी त्यांचा गोलोक वृंदावन जे आहे तेच गोलोक वृंदावन या भौतिक जगात घेऊन आले, आणि या वृंदावनाला भौम्य वृंदावन म्हणतात, जे आज मथुरा वृंदावन आहे. तर या भौम्य वृंदावन आणि गोलोक वृंदावनामध्ये फरक नाही, आणि भगवान श्री कृष्ण या वृंदावनात आल्यानंतर आपली लीला करतात. मग असुरांचा वध, भक्तांशी भक्तिमय संबंध ज्याला रासलीला म्हणतात, या अनेक सुंदर सुंदर अशा लीला करतात. आणि या सर्व लीलांचा उद्देश एकच की या भौतिक जगामधील आपण जे पतित जीव आहोत किंवा जे भवसागरामध्ये अडकलो आहोत आपल्या सारख्या जीवांना आकर्षित करण्याकरता ते हे सर्व लीला करतात, जेणेकरून आपण त्या लीला ऐकून श्रवण करून वाचून आकर्षित होऊ. आणि भगवंतांकडे जेव्हा आकर्षित होऊ तेव्हा भौतिक जगामधील आपलं मिथ्य आकर्षण कमी होईल, आणि मग क्रमशः या भवसागरातून आपली मुक्ती होऊन भगवंतांच्या चरणी आपण स्थित होऊ. तर भगवंत आपल्याला आकर्षित करण्याकरता वृंदावनात प्रगट होतात, येतात. आणि भगवंत आत्ताच या भौतिक जगात आले होते, अगदी आत्ताच, म्हणजेच 5000 वर्षापूर्वी. श्रील प्रभुपाद म्हणतात या भौतिक जगाच्या कालासमोर किंवा या भौतिक जगाच्या वेळेसमोर आणि त्याच तुलनेमध्ये आध्यात्मिक जगातील शाश्वत वेळेसमोर 5000 वर्ष काहीच नाहीयेत. आपण अनंत जन्म अनंत योनीतून या अनंत काळाकरता भौतिक जगात फिरतोय, त्याच्या तुलनेत 5000 वर्ष म्हणजे काहीच नाहीत. त्यामुळे भगवंत कालच येऊन गेले असं आहे. तर भगवान श्री कृष्ण ज्यावेळेला वृंदावनात प्रगट झाले त्यांनी त्यांच्या नित्यलीला प्रगट केल्या. मग गाईंबरोबरच्या गोचरण लीला, गोपींबरोबरच्या रासलीला, आपल्या समवयस्क मित्रांबरोबरच्या मस्ती कुस्तीच्या लीला आणि असुरांना मारण्याच्या लीला. आणि एके दिवशी भगवंत ज्यावेळेला या सर्व लीला करत होत्या आणि सगळ्यांचं लक्ष सगळ्यांची चेतना आकर्षित करून घेत होते, त्याच वेळेला कंस देखील भगवंतांना म्हणजे श्रीकृष्णांना मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग कंस, मामा कंस हे अक्रूरांना पाठवतात श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेमध्ये बोलवण्याकरता. आता त्याच्या आधी भगवंत वृंदावनातून कधी बाहेर पडले नाहीयेत. आणि ज्या वेळेला अक्रूर या दोघांनाही न्यायला येतात त्यावेळेला सर्व व्रजवासी जे असतात त्यांना ही बातमी कळताच ते खूप खूप दुःखी होतात, कारण त्यांचं जीव की प्राण म्हणजे श्रीकृष्ण, आणि हे श्रीकृष्ण रोज जे त्यांच्या डोळ्यासमोर असायचे खेळायचे ते आता ते मथुरेला जाणार आहेत. मात्र हे सर्व गोपी त्याचबरोबर ब्रजवासी श्रीकृष्णांना जाऊ देत नाहीयेत. मात्र श्रीकृष्ण त्यांना वचन देतात की मी लगेचच परत येईन, तुम्ही काळजी करू नका, मथुरेतनं मी लगेच परत येईन आणि मग परत तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या समवेत मी खेळीन. आणि बाह्य दृष्ट्या पाहता ते वचन दिल्यानंतर सर्व व्रजवासी श्रीकृष्णांना जाऊ देतात आणि जाऊ श्रीकृष्ण तिथून वृंदावनाच्या वेशीवरनं गेल्यानंतर हे व्रजवासी देखील तिथच एका दगडाच्या प्रमाणे स्तब्ध होतात आणि विशेष करून व्रजगोपी. आणि त्या दिवसानंतर श्रीकृष्ण बाह्य दृष्ट्या परत कधीच वृंदावनामध्ये येत नाहीत. आणि रोज प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला या गोपी त्याचबरोबर भगवंतांचे मित्र वृंदावनाच्या वेशीवरती त्यांची वाट पाहत आहेत. श्रीकृष्ण मथुरेला जातात, तिथं कंसाचा वध होतो, त्याच्यानंतर मथुरेवरनं ते द्वारकेला जातात, त्याच्या आधी ते हस्तिनापूरला असतात आणि ते बाह्य दृष्ट्या परत कधीही वृंदावनला परत येत नाहीत. आता ही रथयात्रा आहे काय? तर रथयात्रा याच भावाचं प्रतीक आहे. सूर्यग्रहणाचा एक दिवस असतो, त्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपले शास्त्र सांगतात की पवित्र तीर्थस्थळी जाऊन तिथं असलेल्या पवित्र नदीत किंवा कुंडामध्ये स्नान करणं. आणि या वेळेला, या सूर्यग्रहणाच्या वेळेला श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असतात रुक्मिणी आणि आपल्या इतर राण्यांसमवेत. ते ठरवतात की या सूर्यग्रहणाच्या दिवशी आता आपण कुरुक्षेत्रला जायचं, तिथं असलेल्या पवित्र कुंडात स्नान करायचं. आणि ही बातमी इकडे व्रजवासींना वृंदावनामध्ये कळते आणि राधाराणी आणि त्याचबरोबर इतर सर्व गोपी हे पण ठरवतात की आपण देखील कुरुक्षेत्राला जाऊया आणि श्रीकृष्णांचं दर्शन घेऊया. श्रीकृष्ण आपल्या रथावर आरूढ होऊन त्यांच्या राजपोशाखामध्ये कुरुक्षेत्राला पोहोचतात आणि तिथं पोहोचल्यानंतर तिथं या सर्व गोपी देखील असतात आणि या सर्व गोपींमधले प्रमुख गोपी म्हणजे श्रीमती राधाराणी. राधाराणी आणि इतर सर्व गोपी ज्या वेळेला श्रीकृष्णांना तिथं पाहतात त्यावेळेला त्या सर्वजण आश्चर्याने थक्क होतात की अरे हे तेच पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहेत का, जे वृंदावनामध्ये वनातनं फिरायचे, जे गायींना चरायला घेऊन जायचे, ज्यांच्या गळ्यामध्ये वनमाला असायची. कारण हे कृष्ण तर वेगळे वाटतायत, ह्यांच्या शरीरावर तरी अतिशय भरजरी असा पोशाख आहे, डोक्यावरती अतिशय भव्य असं सोन्याचा राजमुकुट आहे, त्यांची छाती वनमालांनी नाही तर अलंकारांनी सजलेली आहे. हे तेच कृष्ण आहेत का? आणि मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोपींना पाहतात आणि गोपी श्रीकृष्णांना पाहतात आणि मग राधाराणी आणि इतर ह्या सर्व गोपी ज्या आहेत ते ठरवतात मनातल्या मनात की हे श्रीकृष्णांना परत आपण वृंदावनात घेऊन जायचं. आणि म्हणून ते मनात रथ तयार करतात, त्या रथाला सुशोभित करतात आणि अशा या सुशोभित केलेल्या रथावरती श्रीकृष्णांना आरूढ करून त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ बलभद्र आणि त्यांची लहान बहीण सुभद्रेला आरूढ करतात. आणि मग या शुद्ध भावनेच्या रथावरती आरूढ झालेल्या या तिघांना ते प्रेमानं खेचत वृंदावनला नेतात. तर हा आहे रथयात्रेचा भाव की श्रीकृष्ण जे द्वारकेमध्ये स्थित झालेले आहेत त्यांना परत वृंदावनामध्ये नेणं. हा खूप पवित्र आणि अतिशय उच्च असा भाव आहे, वियोगाचा किंवा विरहाचा भाव आहे. श्रीकृष्ण आपल्या भक्तांना कधीच सोडून जात नाहीत आणि ते कधीच वृंदावन सोडून गेले नाहीत. ते सदैव आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये स्थित असतात. तर हा सर्वोच्च विरहाचा भाव जो आहे त्याचं प्रतीक आहे रथयात्रा. की जगन्नाथपुरी मंदिर जे द्वारके समान आहे तिथून जगन्नाथजी बाहेर रथावर येतात आणि त्या रथावरती आरूढ झालेले जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया यांना भक्त प्रेमानं श्रद्धेनं ओढत ओढत वृंदावनला म्हणजेच गुंडीच्या मंदिरला नेतात. आता हे आपण आपल्या बद्ध अवस्थेमध्ये आपल्याच करता काय हा संदेश आहे. तर भगवान श्रीकृष्णांचं शुद्ध वृंदावन धाम म्हणजे एका भक्ताचं शुद्ध हृदय. बद्ध अवस्थेमध्ये ज्या वेळेला आपल्या हृदय कल्मशाने ग्रस्त आहे, भरलेलं आहे, त्यावेळेला तिथं श्रीकृष्ण आरूढ होऊ शकत नाहीत. तर ह्या वृंदावनाला पहिल्यांदा याचं मार्जनम करणं म्हणजेच आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करणं हरे कृष्ण महामंत्राच्या सहाय्याने त्यांच्या कृपेनं. आणि मग भगवान श्री कृष्णांना या हृदयात आमंत्रित करणं हे आहे रथयात्रा. हे आहे रथयात्रेचा उद्देश, हा आहे रथयात्रेचा भाव. आणि म्हणून जगन्नाथपुरीला रथयात्रेच्या आदल्या दिवशी गुंडीचा मार्जनम असतं. गुंडीचा मार्जनम म्हणजे गुंडीच्या मंदिराचं स्वच्छता करणे, ते स्वच्छ करणं, सुशोभित करणं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जगन्नाथजी येऊन तिथं विराजमान होतील. आणि हे स्वच्छ करण्याचं कार्य चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे प्रमुख पार्षद हे स्वतः हाती घेतात. तर प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये त्याचं हृदय शुद्ध करणं हा एकमेव उद्देश आहे. आणि अशा शुद्ध हृदयात मग भगवंतांना आमंत्रित करणे, तर हा आहे रथयात्रेचा भाव. चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान श्री कृष्ण आहेत, त्यांनी या भौतिक जगामध्ये 48 वर्ष लीला केले. 48 वर्षामधले पहिले 24 वर्ष ते ग्रहस्थ म्हणून मायापूर या ठिकाणी आपल्या आई व पत्नी समवेत स्थित होते. आणि नंतरचे 24 वर्ष त्यांनी संन्यासी म्हणून लीला केल्या. या पुढच्या 24 वर्षामधील 6 वर्ष ते दक्षिण भारतामध्ये पदभ्रमंती करत होते. आणि शेवटचे 18 वर्ष ते जगन्नाथपुरी इथं स्थित होते. आणि 18 वर्ष ते पुरी इथं राहून जगन्नाथजींची सेवा करायचे, त्याचबरोबर आपल्या भक्तांसमवेत अतिशय भक्तिमय गोष्टींचा त्यांना शिक्षण द्यायचे. आणि दरवर्षी नित्यनियमाने आणि पूर्ण उत्साहाने रथयात्रेमध्ये सामील व्हायचे. गुंडीचा मार्जनम चैतन्य महाप्रभू स्वतः करायचे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रथयात्रेच्या दिवशी पहाटे लवकर उठून पंडू विजय उत्सव जो असतो या उत्सवामध्ये सामील व्हायचे. सकाळी लवकर उठून स्नान करून सर्व जण महाप्रभूंबरोबर जगन्नाथ मंदिर मध्ये जायचे. आणि तिथं त्यांना स्थान देण्याकरता राजा प्रताप रुद्र असायचा, म्हणजे जेणेकरून ते आत शिरू शकतील आणि जगन्नाथजींचं दर्शन घेऊ शकतील. तिथं आत गेल्यानंतर दैत्य हे जे जगन्नाथजींचे सेवक आहेत, हे जगन्नाथजींचे सेवक जगन्नाथजींना उचलून रथावरती आणायचे. आणि ही देखील अतिशय सुंदर असा उत्सव असतो. जगन्नाथजींना उचलत असताना काही जण जगन्नाथजींना चरणाशी पकडायचे, काही जण जगन्नाथजींना त्यांच्या खांद्यामध्ये हात घालून किंवा मान घालून पकडायचे, आणि काही जण जगन्नाथजींना रेशमी जाड दोरीनं बांधलेल्या त्या जाड दोरीनं उचलून आणायचे. आणि जगन्नाथजी मंदिर मधन म्हणजेच त्यांच्या अल्टर वरन ते रथापर्यंत जाऊस्तोपर्यंत वेगवेगळ्या उषा ठेवल्या जायच्या, कापसानी भरलेल्या उषा. आणि जगन्नाथजींना एका उशीवरून दुसऱ्या उशीवर, दुसऱ्या उशीवरनं पुढं असं करत नेलं जायचं. आता हे जगन्नाथ, जगन्नाथ म्हणजे जगाचे नाथ, ह्या जगन्नाथांना आपण उचलणं शक्य आहे का? नाही. तर हे स्वतःच्या इच्छेनं आणि भक्तांच्या प्रेमापोटी उचलले जातात. आणि अनेकदा जेव्हा जगन्नाथजींना उचलून उडशीवरती ठेवलं जायचं त्यावेळेला त्या उषा फुटायच्या आणि फुटल्यानंतर आतला कापूस सगळीकडे उधळला जायचा आणि हे दिसायला खूप सुंदर दिसायचं. चैतन्य महाप्रभू हे दृश्य पाहून अतिशय आनंदित व्हायचे आणि हे पाहत असताना ते मनातल्या मनात किंवा ओठाने पुटपुटायचे मनीमा मनीमा म्हणून. आणि मग जगन्नाथजींना अशा रीतीनं रथावरती आरूढ केलं जायचं आणि हा रथ अतिशय सुंदररित्या सजवलेला, जणू काही तो सोन्यानंच बनलेला आहे. या रथावरती वेगवेगळे आरसे, हजारो चामर या रथाला रथाचं सुशोभीकरण वाढवायचे, या रथावरती वेगवेगळ्या देवी देवतांचे चित्र, त्याचबरोबर कोरलेल्या लाकडामधील मूर्त्या, अशा रथावरती जगन्नाथजी आरूढवायचे. आता हा जो रथ आहे हा प्रत्येक वर्षी रथयात्रेच्या आधी बनवला जातो, तिन्ही रथ, जगन्नाथजी, बलदेवजी आणि सुभद्रा मैयाचा. या रथाचं काम 2 महिने आधी सुरू होतं. जो श्रीपंचमीचा दिवस आहे या दिवशी रथाला बनवण्याकरता निवडलेले वृक्ष तोडले जातात. त्याच्यानंतर रामनवमीच्या दिवशी या तोडलेल्या वृक्षांपासून लाकडं बनवली जातात आणि त्याच्यानंतर अक्षतृतीयाच्या दिवशी या रथाच्या बांधणीला सुरुवात होते. आणि ही रथाची बांधणी 2 महिने चालते. अगदी रथयात्रेच्या आदल्या दिवसापर्यंत रथाची बांधणी सुरू असते. चंदन यात्रेच्या दिवशी रथाचे चाक तयार केली जातात आणि हे तिन्ही रथ 3 टप्प्यांमध्ये बांधले जातात. प्रत्येक रथाला 4 प्रमुख खांब, 8 उपखांब किंवा स्तंभ आणि 8 नाट्यस्तंभ असे एकूण 8 अधिक 8 16 आणि 4 20 प्रमुख खांब असतात. 8 प्रमुख 8 उप आणि 8 नाट्यस्तंभ आणि असे हे 3 रथ तयार होतात. त्यात जगन्नाथजींचा रथ आहे तो स्पेशल, त्यामुळे त्या रथाला 16 चाक असतात. बलदेवजींच्या रथाला 14 चाक असतात आणि सुभद्रामयीच्या रथाला 12 चाक असतात. तसंच जगन्नाथजींचा जो रथ असतो तो 13.5 मीटर उंचीचा असतो, बलदेवजींचा रथ जो असतो तो 13.2 मीटर आणि सुभद्रामयीचा रथ जो असतो तो 12.9 मीटर. हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं बनवले जातात. यामध्ये अनेक ठिकाणी मऊ लाकूड, अनेक ठिकाणी कडक लाकूड वापरलं जातं. आणि या तिन्ही रथांचे वेगवेगळी नावं आहेत. जगन्नाथजींच्या रथाला नाव आहे नंदीघोष, बलदेवजींच्या रथाचं नाव आहे तालध्वज आणि सुभद्रामाईच्या रथाचं नाव आहे दर्पदालन. तर असे हे सुंदर बनवलेल्या रथावरती जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आरूढ होतात आणि मग रथयात्रा सुरू होते. मात्र रथयात्रेच्या 15 दिवस आधी जगन्नाथजी लक्ष्मी बरोबर एकांत स्थानी जातात. हा, आणि एकांत स्थानी जाऊन लक्ष्मीशी गोड गोड बोलून तिची परवानगी घेतात की मी वृंदावनला जाऊ ना, आणि मग लक्ष्मीजी परवानगी देते आणि मगच जगन्नाथजी रथाला रथावरती आरूढ होतात. आता हे रथ ओढणारे जे आहेत त्यांना गौड म्हणतात. हे सर्व गौड प्रेमानं रथ ओढत असतात आणि रथयात्रेमध्ये जे भक्त सामील होतात, विशेष करून मायापूर शांतीपूर या ठिकाणाहून आलेले भक्त, या सगळ्यांचं चैतन्य महाप्रभू स्वतः स्वागत करतात. प्रत्येकाच्या डोक्याला चंदन लावणं आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हार घालणं हे स्वतः महाप्रभू करतात. आणि मग रथयात्रा सुरू होते. या रथयात्रेचं व्यवस्थापन म्हणजेच या रथयात्रेच्या व्यवस्थापनामध्ये महाप्रभू स्वतः सक्रिय असतात. ते भक्तांच्या चार टोळ्या बनवतात, चार गट बनवतात. यात हे जे चारही गट आहेत त्या चारही गटांमध्ये एक प्रमुख गायक असतो, एक प्रमुख नृत्य करणारा असतो आणि सहा जण फॉलो करणारे म्हणजे परत कोरस ज्याला म्हणतात, कोरस देणारे असतात. पहा की रथयात्रा हा किती पवित्र भाव आहे आणि किती सिस्टमॅटिकली केलं जातं. तर महाप्रभू चार गट बनवतात. पहिल्या गटामध्ये स्वरूप दामोदर गोस्वामी हे प्रमुख गायक आणि प्रमुख नृत्य करणारे अद्वैत आचार्य. दुसऱ्या गटामध्ये श्रीनिवास ठाकूर प्रमुख गायक आणि नित्यानंद प्रभू हे प्रमुख नृत्य करणारे. तिसऱ्या याच्यात मुकुंद हे प्रमुख गायक आणि हरिदास ठाकूर हे नृत्य करणारे. चौथ्या याच्यात गोविंद घोष हे गायक आणि नृत्य करण्याकरता वक्रेश्वर पंडित हे स्वतः, असे हे चार गट. आणि हे चार गट सोडून अजून तीन गट असायचे. ते असायचे कुलित ग्रामस्थ, जे कुलित गावाहून आलेले आहेत त्यांचा एक गट. त्याच्यानंतर शांतीपूरहून आलेले भक्त त्यांचा एक गट आणि त्याचबरोबर श्रीखंड इथून आलेल्या भक्तांचा एक गट. असे हे चार अधिक तीन सात गट. आणि ह्यांची बांधणी देखील केली जायची कुठला गट कुठं असायचा. सात मधले चार गट रथयात्रेच्या पुढं, दोन रथाच्या दोन गटामधील एक रथाच्या उजव्या बाजूला, एक रथाच्या डाव्या बाजूला आणि राहिलेला सातवा रथाच्या पाठीमाग. प्रत्येक गटामध्ये दोन मृदंग आणि अनेक करताल. आणि ज्या वेळेला हे सात गटातील चौदा मृदंग वाजू लागायचे त्यावेळेला अख्खं ब्रह्मांड हलायचं. जांबे नव्हता त्यावेळेला. आणि हा मृदंग, प्रभुपाद सांगतात, हा मृदंग हा स्वतः चैतन्य महाप्रभूंनी डिझाईन केलेला आहे. का? कारण जेणेकरून हा मृदंग घेऊन प्रत्येक भक्त नृत्यामध्ये सहभागी होऊ शकेल आणि त्याला अतिशय सहजरित्या नृत्य देखील करता येईल असं या मृदंगाचं डिझाईन आहे. तर हे चौदा मृदंग जेव्हा वाजू लागायचे त्यावेळेला सगळं ब्रह्मांड हलून जायचं आणि मग महाप्रभू नृत्य करू लागायचे. आणि या रथयात्रा सुरू झाल्यानंतर महाप्रभू स्वतःचा विस्तार करून सातही गटांमध्ये जायचे आणि प्रत्येकाला वाटायचं की महाप्रभू फक्त माझ्याच गटामध्ये आहे. काहीच मोजके हे भक्त होते जसे स्वरूप दामोदर गोस्वामी, अद्वैत आचार्य, हरिदास ठाकूर, नित्यानंद प्रभू, ह्यांनाच कळायचं की महाप्रभू सातही गटांमध्ये आहेत. आणि ज्या वेळेला नृत्य सुरू व्हायचं त्यावेळेला महाप्रभू भाव विभोर व्हायचे. महाप्रभू जगन्नाथजींकडून कडे बघत प्रार्थना म्हणायचे, नमो महावदन्याय. हे स्वतः साक्षात भगवंत स्वतःकडेच बघतायत म्हणजे जगन्नाथजींकडे बघतायत. हा, आणि कुठली प्रार्थना म्हणतायत? नमो ब्राह्मण्य देवे गो ब्राह्मण्य हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. चैतन्य महाप्रभु ही प्रार्थना म्हणताय जगन्नाथजींना पाहत. त्याचबरोबर कुंती महाराणांचे एक अतिशय सुंदर श्लोक आहे, जयतु जयतु देव देवकी नंदनोसो, जयतु जयतु कृष्ण वृष्णी प्रदीपः, जयतु जयतु श्याम मेघ कोमलांगो, जयतु जयतु कृष्ण पृथ्वी भारह मुकुंदः. ही प्रार्थना महाप्रभू म्हणायचे. त्याचबरोबर पुढे ते प्रार्थना म्हणायचे हा की गोपी भरतुल पदर कमर योर दास 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 अनुदास. या तीन प्रमुख प्रार्थना म्हणत ते जगन्नाथजींकडे बघायचे, नृत्य करायचे. आणि ते नृत्य करत असताना सोन्याचा पर्वत नाचतोय असं दिसायचं. महाप्रभू ज्यांच्या ज्यांच्याकडे पण बघायचे ते भक्त कृष्ण प्रेमानं वेडे होऊन जायचे. आणि महाप्रभू नृत्य करत असताना अष्टसात्विक विकार त्यांच्या शरीरामधनं प्रगट व्हायचे. त्यांचे शरीरावरील केस ताठ उभे राहायचे, वृक्षाप्रमाणे कधी कधी ते कडक बनून सरळ उभे राहायचे. अनेकदा त्यांच्या तोंडातून फेस बाहेर यायचा. आणि असा हा बाहेर आलेला फेस शुभानंद नावाचा जो वैष्णव आहेत ते कॅच करायचे आणि महाप्रसादे गोविंदे म्हणून खाऊन टाकायचे. कधी कधी महाप्रभू लोळायचे आणि ज्या वेळेला ते जमिनीवरती लोळायचे त्यावेळेला असं वाटायचं की सोन्याचा डोंगर किंवा सोन्याचा गोळा लोळायला लागलेला आहे. कधी कधी महाप्रभूंचे दात एकमेकांवरती एवढे घासून आवाज व्हायचा की भक्तांना वाटायचं की हे दात सगळे तोंडातून बाहेर पडतील. महाप्रभूंच्या शरीरामधनं घाम यायचा, कधी कधी घामाबरोबर रक्त देखील यायचं. असे हे अतिशय सुंदर अष्टसात्विक विकार प्रगट करायचे ते आणि नृत्य करत राहायचे. ज्या ज्या वेळेला महाप्रभू रथाच्या पाठीमागे जायचे तेव्हा जगन्नाथजी पुढे हलायचेच नाहीत, ते पण थांबायचे. अरे महाप्रभू कुठे गेले? कारण महाप्रभू हे राधाराणी आहे, राधाराणीचा भाव घेऊन आलेले आहेत आणि जगन्नाथजी पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्यावेळेला महाप्रभू कुठे गेलेत हे जगन्नाथजी शोधायचे. मग महाप्रभू परत पुढे आल्यानंतर रथ चालू लागायचा. महाप्रभूंना संरक्षण देण्याकरता म्हणजे बाहेरचे जे लाखो लोक असतात त्यांच्या धक्काबुक्कीपासून वाचवण्याकरता तीन वर्तुळ केले जायचे. इस्कॉन मध्ये पण असतं ना, प्रभुपादांना पण संरक्षण देण्याकरता असे तीन वर्तुळ केले जायचे. तर महाप्रभूंच्या संरक्षणाकरता वर्तुळ केले जायचे. पहिल्या वर्तुळामध्ये नित्यानंद प्रभू, दुसऱ्या वर्तुळामध्ये इतर गोविंद भक्त गोविंद, तिसऱ्या वर्तुळामध्ये स्वतः राजा प्रतापरुद्र आणि त्यांचे साथीदार असे असायचे. राजा प्रतापरुद्र आणि साथीदार तिसऱ्या वर्तुळात असायचे आणि राजा प्रतापरुद्र हरिचंदनाच्या खांद्यावरती रेलून चैतन्य महाप्रभू कुठे दिसतायत नाचताना ते बघायचा. जसं आपण यात्रेमध्ये गेल्यानंतर नृत्य सुरू असतं आणि मध्ये काय चालले कळत नाही म्हणून आपण उड्या मारतो किंवा खिडकीवरती चढतो किंवा झाडावरती चढतो, एकमेकांच्या खांद्यावरती एकमेकांना दाबून उडी मारून पाहायचा प्रयत्न करतो. तसं राजा प्रतापरुद्र हरिचंदनाच्या खांद्यावरती रेलून पाहायचा प्रयत्न करत होता. आणि प्रतापरुद्रांच्या मध्ये श्रीनिवास येत होते, त्यामुळे हरिचंदन मध्ये मध्येच श्रीनिवास जे पुढे होते त्यांना कडेला सरकवत होते. आणि मग श्रीनिवासना आवडलं नाही, कोण सारखं सारखं मध्ये मध्ये कडेला हो म्हणतंय. श्रीनिवास यांनी पाठीमागं बघितलं, श्रीवास यांनी पाठीमागं बघितलं आणि हरिचंदन यांच्या श्रीमुखामध्ये एक थप्पड लागून दिले. आपल्याला वाटेल वा हे आपल्यासारखेच वाटतायत, आपण मारत तर नाही, हे चक्क मारतायत एकमेकांना कीर्तनात. खरं हे सर्वजण शुद्ध भक्त आहेत आणि ते करतात ते लीला. आणि आपण जर का कोणाला थप्पड मारली तर ती लीला होत नाही, हा ते काहीतरी वेगळं होतं. तर ज्या वेळेला हरिचंदनना थप्पड बसली त्यावेळेला ते चिडले, काय करू या विचारात असताना प्रतापरुद्र म्हटले, हरिचंदन तू किती भाग्यवान आहेस रे, चक्क श्रीवासच्या शरीराचा स्पर्श तुला झाला, मी तुझ्या एवढा भाग्यवान कधी होणार रे. हे ऐकल्यानंतर हरिचंदन आपल्या योग्य मूडमध्ये परत स्थित झाले आणि परत कीर्तन सुरू झालं. आणि अशा या सुंदर लीला करत आणि महाप्रभूंचं सुंदर नृत्य करत रथ पुढे सरकू लागला. महाप्रभू मधनच खुनवायचे, स्वरूप दामोदर तू आता कीर्तन कर. आणि स्वरूप दामोदरांना माहिती होतं की कीर्तन कशाचं करायचं, महाप्रभूंचा भाव काय आहे, राधा राणीचा जो मूड आहे तो समजून स्वरूप दामोदर हे त्या राधाराणीच्या विरह भावामध्ये कीर्तन करायचे. आणि ते ऐकत असताना महाप्रभू अजूनच भावविभोर होऊन नृत्य करू लागायचे. अनेकदा हे नृत्य सुरू असताना महाप्रभू जमिनीवरती बोटानं काहीतरी लिहायचे. त्यावेळेला नक्कीच डांबरी रस्ते नव्हते, वाळू असायची. हा, आणि ती वाळू म्हणजे महाप्रभूंना चक्क वृंदावनातलं प्रतीक व्हायचं की ही वृंदावन. आणि आजूबाजूला जे गर्द झाडी असायची ते पाहून त्यांना वृंदावनातलंच जंगल, वृंदावनच आठवायचं. तर महाप्रभू रथयात्रेमध्ये जमिनीवरती बोटाने काहीतरी लिहायचे. स्वरूप दामोदर हरिदास ठाकूर हे त्यांना अडवायचे. का? कारण महाप्रभूंचं बोट ते काहीतरी कापल्या जाईल, त्याला काहीतरी बोचेल म्हणून. स्वरूप दामोदर ओळखायचे की महाप्रभूंचा भाव काय आहे आणि त्यानुसारच ते कीर्तन करायचे. आणि कीर्तनाचा जो स्वर किंवा ताल आणि लय बदलायचे. आणि हे कीर्तन सुरू असताना महाप्रभू वेगवेगळे श्लोक म्हणायचे. त्याचा अर्थ फक्त स्वरूप दामोदर यांनाच ठाऊक असायचा, बाकीच्यांना अनेकांना ते कळायचं पण नाही की काय आहे तो भाव. आणि अशा रीतीनं ही रथयात्रा पुढं पुढं जायची. आणि पुढं गेल्यानंतर महाप्रभू नृत्य करायचे, जगन्नाथजींकडे बघायचे. पाठीमागं गेल्यानंतर जगन्नाथजी थांबायचे, किती पण ओढला तरी रथ हलायचा नाही. मग महाप्रभू लपंडाव खेळायचे, जणू काय ते लपंडाव खेळायचे, रथाच्या पाठीमागं जायचे आणि मग आपलं डोकं रथाला टेकवायचे आणि मग तो रथ परत हलू लागायचा. तर अशा रीतीनं ही रथयात्रा पुढं पुढं जात गुंडीच्या मंदिरकडं प्रस्थान करायची. हा आहे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दाखवून दिलं की कशा रीतीनं रथयात्रेचं मध्ये सहभागी होणं, कुठल्या भावामध्ये होणं हे देखील, आणि कशा रीतीनं किती सुव्यवस्थित आणि योग्य भावनेमध्ये आपण हे स्वीकारणं. हा, तर हे महाप्रभूंनी आपल्याला त्यांच्या आचरणाद्वारे दाखवून दिलं. आणि हे जगन्नाथजी जे जगन्नाथपुरी इथं स्थित आहेत, त्यांच्या आपल्या भक्तांबरोबरच्या लीला पण अतिशय अतिशय दिव्य आहेत. आणि त्यांच्या लीला ज्या आहेत त्या अनेकदा आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. तर जगन्नाथजी जगन्नाथपुरीला गेले हजारो हजारो वर्ष तिथं स्थित आहेत. आणि ही रथयात्रा हा उत्सव देखील गेले अनंत काळापासून सुरू आहे. तर ज्या ज्या वेळेला पुरीमध्ये भक्त जातात त्या त्या वेळेला त्यांना ह्या जगन्नाथजींच्या दिव्य लीला ऐकायला मिळतात. आणि आज नक्कीच येती रथयात्रा, त्या रथयात्रेकरता आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये सहभागी होणं, योग्य भावनेमध्ये सहभागी होणं आणि त्याकरता लागणाऱ्या सर्व सेवेमध्ये आजपासून सहभागी होणं, याकरता मी आपल्या सगळ्यांच्या आनंदाकरता या लीला काही सांगू इच्छितो. जगन्नाथपुरीला 1999 आणि 2000 साली म्हणजे आत्ता आत्ताच एक अतिशय मोठ्या वादळाचा तडाखा बसला. आणि हे जे वादळ होतं यांनी पूर्ण ओरिसा राज्याला तडाखा दिला होता आणि ते वादळ पुरीला येऊन देखील धडकलं होतं. जगन्नाथपुरी हे समुद्रकाठी आहे. तिथलं जे काही सरकार होतं त्या सरकारने घोषित केलं की हा वादळाचा तडाखा खूप मोठा आहे, मोठं जीवित हानी आणि मालमत्तेची हानी होणार आहे, कृपया पुरीमधल्या सर्व लोकांनी घरं सोडा आणि दूरवरती निघून जावा, पुरी गाव सोडून निघून जावा. असं हे घोषित केल्यानंतर एक अतिशय अद्भुत गोष्ट घडली आणि जी तिथं असलेल्या हजारो लोकांनी पाहिली, अनुभवली. जगन्नाथपुरीच्या मंदिरावरती सुदर्शन चक्र आहे. किती जण पुरीला गेलेत तर हे अतिशय भव्य आणि मोठं असं हे सुदर्शन चक्र आहे. बाहेर न पाहता हे लांब न पाहता खूप छोटं दिसतं, कारण त्या मंदिरचा कळसच एवढा, शिखरच एवढं मोठं आहे. तर हे असं सांगितल्यानंतर वादळ पुरीकडे येत होतं आणि त्यावेळेला झालं काय, तर या सुदर्शन चक्रामधनं अतिशय तेजस्वी असा प्रकाश बाहेर पडू लागला आणि थोड्याच वेळात हे चक्र फिरू लागलं. हे चक्र एवढ्या गतीनं फिरत होतं आणि त्यातनं येणारा प्रकाश हा एवढा सगळ्यांचे डोळे दिपून टाकणारा होता. काही वेळ हे चाललं आणि ज्या वेळेला हे थांबलं त्यावेळेला वादळ पुरीपासनं दूर निघून गेलेलं आणि ते वादळ पुढे जाऊन भुवनेश्वरला धडकलं आणि जगन्नाथपुरीला ते आलं पण नाही. ही आत्ता 99-2000 घडलेली कथा. आपल्याला माहिती आहे 33 कोटी देवी देवता आहेत आणि हे सर्व देवी देवता जगन्नाथजी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत. या 33 कोटी देवी देवतांमधली एक देवी चारचिका देवी, हा, ही चारचिका देवी रोज संध्याकाळी जगन्नाथजींचं दर्शन घ्यायला यायची. म्हणजे दिवसाच्या सर्व विधी संपल्यानंतर मंदिर बंद व्हायच्या वेळेला ती यायची आणि दर्शन घ्यायची जगन्नाथजींचं. बलभद्र बलदेवजींना हे आवडलं नाही. एकदा त्यांनी खडसावलं या देवीला की हे बघ, एवढ्या संध्याकाळी एवढ्या उशिरा दर्शनाला येणं हे बरोबर नाही, उद्यापासून बंद. आणि तुझ्याकरता एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मंदिरचे जे मुख्य पुजारी आहेत महापात्रा, त्यांची जाऊन नम्रपणे सेवा कर, त्यांचं दासानुदास बन, बस मग बघूया परत दर्शनाला तू यायचं की नाही ते. या देवीने नम्रपणे स्वीकारलं. तिने दुसऱ्या दिवशीपासून ती दर्शनाला गेली नाही. हे जे मुख्य पुजारी महापात्रा त्यांच्या घरी ती मोलकरीण म्हणून कामाला लागली आणि अतिशय नम्रपणे ती महापात्रा या भक्तांची सेवा करू लागली. घराच्या फरशा पुसणे, भांडी घासणे, सगळ्या नम्र सेवा. पहा, भक्तीमध्ये सुपर फास्ट प्रगती करायची असेल तर हा भाव आहे. गोपी भरतर पदकमल योर दास 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 अनुदास. महाप्रभूंनी हे त्यांच्या आचरणाद्वारे सांगितलं, प्रभुपादांनी त्यांच्या आचरणाद्वारे दाखवलं आणि आपल्याला पुस्तकातनं दिलं. तर भगवंतांची सेवेपेक्षाही महत्वाची एक सेवा आहे आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ सेवा आहे, ती म्हणजे भगवंतांच्या भक्तांची सेवा. तर ही देवी महापात्रांच्या घरी मोलकरीण म्हणून लागली आणि महिनो आणि महिने ती सेवा करू लागली. बलदेव खुश झाले. त्यांनी परत तिला सांगितलं, आता तू दर्शनाला येऊ शकतेस. आणि ती दर्शनाला परत जाऊ लागली. मात्र एके दिवशी महापात्र पुजाऱ्यांना कळलं की ही माझी मोलकरीण, मी जिला मोलकरीण समजतो ही साधारण नाहीये. का? कारण ही काहीतरी अद्भुत गोष्टी करतीये. काय अद्भुत गोष्टी? अनेक अद्भुत गोष्टींमधली एक गोष्ट की एके दिवशी रात्री महापात्रा उशिरा घरी आले, त्या काळी लाईट नव्हते आणि वादळ सुटलेलं, पाऊस येत होता म्हणून त्यांच्या हातातला दिवा पण विसून गेलेला. घरात आल्यानंतर हिने दार उघडलं, घरामध्ये काडीशपिटी किंवा अग्नी लावण्याकरता काही तसं साधन पण सापडत नव्हतं अंधारात. आणि मग महापात्रा त्यांच्या खोलीत गेले आणि हिला सांगितले की बघ तू दिवा लावू शकशील तर. आणि हिने लगेचच दिवा लावून आणला. कोणी? चारचिका देवीनी. त्यांनी विचारलं की तू दिवा कसा लावलास, काही तिथं साधन नाहीये, दिसत पण नाहीये. आणि मग तिने सांगितलं, तिने एक पाय तिचा महापात्रांच्या घरी होता, तिने दुसरा पाय उचलला आणि डायरेक्ट जगन्नाथजींच्या मंदिराच्या शिखरावरतीच ठेवला. आपण असतो ना तर पुढचं काहीच कळलं नसतं आपल्याला. आणि जगन्नाथजींच्या शिखरावरती जो 24 तास दिवा कायम असतो, तिथनं तिने तो ज्योती घेतली आणि परत त्यांना आणून दिली. हे महापात्रांना कळाल्यानंतर ते म्हटले, क्षमा कर देवी, मी तुझी सेवा स्वीकारत होतो, मला क्षमा कर, मला क्षमा कर, माझी एकच इच्छा आहे की मी तुझी सेवा करावी. आणि असं म्हटल्यानंतर ती देवी तिथनं लगेचच नाहीशी झाली आणि तिथं ती स्वतःची मूर्ती सोडून गेली. आज पण गेले शेकडो वर्षानंतर ही मूर्ती महापात्र पुजारींच्या घरामध्ये तिचं पूजन होतं आणि आज पण ती पाहायला मिळते. अशा ह्या अतिशय सुंदर सुंदर लीला अजून ऐकायच्या आहेत का? एके दिवशी पट्ट जोशी नावाचे दुसरे प्रमुख पुजारी, 1810 सालची गोष्ट, पट्ट जोशी हे प्रमुख पुजारी आणि नेहमीप्रमाणे आपली अर्चना पूजा करून रात्री ते मंदिर बंद करून बाहेर येत होते. वीज नाही त्यावेळेला आणि नक्कीच त्यांचा रोजच्या पायाखालची वाट, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये पण दिवा नव्हता. शेवटपर्यंत ऐकू जात आहे का सगळ्यांना? तर पट्ट जोशी अंधारामधनं सगळं मंदिर बंद करून एकटे चालत होते. मात्र त्यांना काहीतरी जाणवलं की माझ्या शेजारून पण कोणतर चालतंय, काळा कुट्ट अंधार दिसत तर कोणच नव्हतं. खरं त्यांना जाणवलं की कोणतर अद्भुत व्यक्ती चालतीये माझ्या शेजारून, म्हणून त्यांनी थोडस संकोच, थोडीशी भीती आणि थोडस काहीतरी आश्चर्य अशा भावनेमध्ये विचारलं की कोण माझ्या शेजारी आहे का? आणि उत्तर आलं, होय, मी प्रभू रामचंद्रांचा भक्त विभीषण आहे. आणि हे विभीषण, ह्यांचं डोकं आकाशामध्ये गेलेलं एवढे उंच. पट्ट जोशींना ऐकल्यानंतर आनंद आश्चर्य झाला, खरं थोडस काहीतरी वेगळं पण वाटलं. ते म्हटले, काय तुम्ही विभीषण आहात? कुठनं आलाय तुम्ही? मी विभीषण दुसऱ्या ग्रहावरनं आलेलो आहे. अच्छा, पट्ट जोशी म्हणाले, खरं मला काहीतरी पुरावा द्या की तुम्ही विभीषण आहात म्हणून, मी कसं जाणणार? त्यावेळेला विभीषणांनी आपल्या दंडाचा बाजूबंद काढून दिला, जो सोन्यानं आणि रत्नांनी मढलेला होता, तो बाजूबंद पट्ट जोशींना दिला की हा पुरावा. पट्ट जोशींनी तो बाजूबंद घेतला, त्यांना पटलं, त्यांनी दंडवत घातला. आज साधारण 188 वर्ष झालेले आहेत या पट्ट जोशींच्या घरामध्ये तो विभीषणनी दिलेला त्यांचा बाजूबंद आज पण पूजा केली जाते. आणि हा विभीषणजींचा बाजूबंद आहे केवढा? त्याचा आकार बैलगाडीच्या चाका एवढा आहे, म्हणजे विभीषणजींचा दंड तेवढा होता, तो कुठलाही मनुष्य घालू शकत नाही. हा बाजूबंद आज पण बघायला मिळतो, मी पाहिलेला नाहीये. ह्याच्यानंतर पुरीला जेव्हा जाईन तेव्हा हाच पहिला प्रयत्न राहील की विभीषणजींचा बाजूबंद पाहणं. आज पण त्याची श्रद्धेनं पूजा होते. तुम्ही आणि आम्ही आपले कपडे आणि अलंकार ट्रंकेत ठेवतो, पेटीत ठेवतो, नाहीतर एक लाकडाने बनलेल्या कपाटात. जगन्नाथजी जगाचे नाथ आहेत, त्यांचे अलंकार, त्यांचे कपडे, त्यांचे वस्त्र आणि रत्न जडित सर्व गोष्टी ठेवण्याकरता खास दालन आहे, त्याला रत्नभांडार म्हणतात. हे रत्नभांडार प्रचंड मोठं आहे आणि तिथले काही पंडा सांगतात की ते यामध्ये सात मोठी मोठी दालनं आहेत. त्या सात दालनांमधले फक्त दोन किंवा तीनच दालनापर्यंत भक्त जाऊ शकतात, त्याच्या आत कोणीही अजून जाऊ शकलं नाहीये सध्या तरी. आणि प्रत्येक दालन एवढं मोठं आहे की त्या प्रत्येक दालनामध्ये हजारो आणि लाखो असे रत्न जडित आणि सोन्याचे अलंकार आहेत. आणि ते काय आपल्यासारखे पातळ सडपातळ लोकांचे नाहीत, जगन्नाथजींचे. जगन्नाथजींचा सोन्याचा मुकुट म्हणजे समजा काय असेल तो, भारदस्त सोन्याचा मुकुट आणि बेंटेक्स नाही बरं का, अस्सल अस्सल सोना, ते अस्सल जगन्नाथ आहेत. हा तर अस्सल सोन्याच्या या वस्तू सगळ्या दालना रत्नभंडार मध्ये आहेत आणि एक एक भंडार मध्ये टनानं आणि टनानं हे अशा अलंकार आहेत असं काही भक्तांनी मला सांगितलं. की ज्या वेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यावेळेला त्यांनी काही अधिकाऱ्यांना पाठवलं की जाऊन बघून या काय काय आत आहे. आणि तो अधिकारी गेला, परत कधी बाहेर आला नाही. तर हे रत्नभांडार जे आहे ते रत्नभांडार त्याचं संरक्षण करण्याकरता गार्ड्स पण आहेत. साधा आपलं काहीतरी तुकार घर असते त्याच्याकरता गार्ड असतात, तर रत्नभांडाराकरता गार्ड आहेत. आणि या गार्डचं नाव आहे लोकनाथ. आणि हे लोकनाथ शिवजींचं एक विस्तारित रूप आहे. हे लोकनाथ तिथं संरक्षण देतात. जो कोणी यातलं काहीही चोरेल त्याला लगेचच कुष्ठरोग होतो आणि त्याचं कुटुंब नाहीसं होतं थोड्याच दिवसात, म्हणजे हरिबोल होतं. हा एके दिवशी 1890 सालची ही गोष्ट, एक व्यक्ती विश्वास मेकअप ह्याने ठरवलं की आपण चोरायचं, चोरलं कोणाला लक्षात येणार आहे काय होणार आहे पाहूया. त्यांनी एखादा एक अलंकार चोरला, त्या दिवशी रात्री त्याच्या स्वप्नामध्ये दोन काळे कुट्ट नाग आले आणि त्या नागांनी विश्वास मेकअपला चावलं आणि तो मेला, खरा मेला, स्वप्नात मेला नाही. आणि त्याच्या पत्नीला ऐकू येत होतं आतनं काहीतरी की आम्ही नाग लोकामधून आलेलो आहे आणि आम्हाला लोकनाथ शिवानं पाठवलेला आहे तुझी खबर घेण्याकरता. हा व्यक्ती मेला आणि ह्याचं कुटुंब पण थोड्याच दिवसात संपलं. त्याचं कुटुंब चालवण्याकरता वारसदार पण कोण राहिला नाही. तर हे आहे जगन्नाथजींचं रत्नभांडार. काही पंडे ओळखीचे आहेत आपल्या इस्कॉनच्या भक्तांच्या, ते सांगतात या दोन आणि तीन मध्ये, दोन आणि तीन रत्नभांडारच्या खोल्यांमध्येच एवढं आहे, तेच वर्षभर वापरून संपत नाही. आत किती असेल हे भगवंतांनाच माहिती. जसं प्रभुपाद म्हणतात, यू नो युअर बिझनेस, आय नो माय बिझनेस, कृष्णा नोज एव्हरीवन्स बिझनेस. त्यांनाच माहिती आहे आत काय आहे, आपण जाणून घ्यायची गरज नाही आहे, कारण तिथं लोकनाथ शिवा आहे, लक्षात ठेवा. अहो हे जगन्नाथ आहेत, हे साधारण नाही आहेत, हे भगवंत आहेत, त्यांचं करेल तेवढं कमी आहे. आपण जगन्नाथजींना रोज भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि वर्षातील 365 दिवशी 365 प्रकारचे भाताचे प्रकार वापरले जातात, तांदळाचे. परत ते एकदा वापरलेला परत कधी वापरत नाहीत. हे ऐश्वर. आपण ते रत्नागिरी आणि इंद्रायणी आणि बासमती आणि एकत्र करून 13 रुपये आणि 14 रुपये, हे जगन्नाथजींचं ऐश्वर. 365 दिवशी 365 प्रकारचे तांदूळ. हा पुढची कथा. ज्यांना अजून कोणाला शनी देवाची भीती वाटते त्यांच्याकरता, एके दिवशी जगन्नाथ मंदिरांचे एक प्रमुख पुजारी परत 1902 सालची ही गोष्ट, त्यांचं नाव पद्मनाभ, ऐकू येतोय का आवाज सगळ्यांना? पावसाला पण लीला ऐकायला आवडायला लागल्यात जगन्नाथजींच्या आहेत. माझी तर लायकी नाही आहे खरं, जगन्नाथजींच्या लीला आहेत म्हणून तो आनंद घेतोय, सांगायची माझी काहीच लायकी नाही आहे. तर पद्मनाभ 1902 सालचे हे पुजारी रोज संध्याकाळी जगन्नाथजींचं मंदिर बंद केल्यानंतर त्यांचं ते काय करायचे, जगन्नाथजींचा हार फुलं घ्यायचे, जसं इथं पण रांग लागती. काही इस्कॉन कोल्हापूरमध्ये मला असे भक्त माहिती आहेत ज्यांचा त्या हारांवरती डोळा असतो, पक्के माहिती आहेत, आणि ते हार बरोबर त्यांच्याकडे जातात, महाहार, चांगली भावना आहे. तर हे पद्मनाभ पुजारी रोज हार सगळे घ्यायचे, बंद करायचे, आणि येताना मंदिरमध्ये जे काही वेगवेगळे देवी देवतांचं मंदिर आहे ना, त्यांना ते हार द्यायचे, म्हणजे त्यांना अर्पण करायचे. एके दिवशी रात्रीची वेळ, अंधार, पद्मनाभ पुजारी चालले होते, एकटेच होते, आणि त्यांना वाटलं की कोणतरी त्यांच्या पाठीमागने येतोय करत. त्यांना कळलं नाही, पाठीमागं बघितलं तर त्यांना फक्त विचित्रच व्यक्ती दिसला, फक्त एवढी मानच येत होती चालत, फक्त चेहराच, बाकी काय दिसतच नव्हतं. पद्मनाभ गोस्वामी म्हटले, कोण? मी शनी आहे. बर काय हवंय? रोज तुम्ही मला जगन्नाथजींचं महाहार किंवा फूल किंवा पान देता, आज विसरलात, एक पान द्या, की कृपया एक महाप्रसादाचं पान द्या किंवा एक फूल द्या, प्लीज प्लीज. पद्मनाभ गोस्वामींनी दिलं आणि शनी आनंदात परत निघून गेले. तर पहा, हे सर्व देवी देवता भगवंतांचे भक्त आहेत. जर का या देवी देवतांना कोणी ह्यांची जाऊन पूजा केली तर तो देवी देवतांचा पण अपमान आणि भगवंतांचा पण अपमान आहे. तर सर्वोच्च गोष्ट हीच आहे की भगवंतांचा सेवक बनणं. 33 कोटी देवी देवता, शनी सकट, सगळे खुश. हा, वेगळं काही करायची गरज नाही. भगवद्गीता हेच सांगते. पुढची कथा, पुढची कथा पण अहो, आपण काही काही सिनेमे बघतो आणि गुंड आणि डाकू यांनी प्रभावित होऊन जातो. हा, ही पुढची कथा बिहारी डाकूची आहे. हा, हा बिहारी डाकू बिहारवरनं आलेला, काय करायला, चोरी करायला पुरीमध्ये आला. पुरीमध्ये आल्यानंतर त्याला काय चोरायचं होतं त्याचं लक्ष गेलं जगन्नाथजींच्या एका विशेष अलंकारावरती, ज्याला चित्त म्हणतात, जे जगन्नाथजींच्या इथं असतं. त्याने ठरवलं चोरी करायची, आणि त्यांनी सगळा व्यूहरचना, प्लॅन आखला. कधी कोण येतंय, कधी कुठली विधी असती, मंदिर कधी बंद होतं, पडदे कधी बंद होतात, हे सगळं जाणून घेतलं. आणि ज्या वेळेला दिवसाच्या शेवटी पडदा बंद होतो त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपण हे काम करायचं. हा बिहारी डाकू, मिस्टर बिहारी डाकू, हे काळे कपडे घालून आला. कारण ही कथा पण 1910 सालची आहे, त्यावेळेला लाईट नव्हतं, हे कधी कधी आपल्याला ध्यानातच येत नाही. तर बिहारी डाकू काळे कपडे घालून आला, जेणेकरून आतल्या गाभाऱ्यामध्ये कमी प्रकाश असल्यामुळे तो दिसणार नाही. संध्याकाळी पुजारी लोक मंदिर बंद करू लागले, त्यावेळेला हा दाराच्या पाठीमागे जाऊन लपला. दाराच्या पाठीमागे लपल्यामुळे कोणाला दिसलं नाही, दार बंद झालं. आतल्या गाभाऱ्यात फक्त आता चौघच, तीन महान लोक आणि नंतर चौथे मिस्टर डाकूदास. हा बिहारी डाकू, म्हणजे बिहार आज पण तसंच आहे. हा, तर बिहारी डाकू आत गेले. आता आपलं काम तमाम करायचं म्हणून अल्टरवरती चढले. अल्टरवरती चढल्यानंतर त्यांनी ते जगन्नाथजींचा विशेष अलंकार चित्त याला हात घातला, आणि हात घातल्यानंतर त्याला काय जाणवलं, की हजारो नाग त्याला दंश करतात असं जाणवलं. इंटरवेल झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी जेव्हा दार उघडलं तेव्हाला बिहारी डाकू खाली पडलेला होता मरून, आणि त्याच्या आजूबाजूला पाच नाग हे देखील मेलेल्या अवस्थेत होते. तिथं असलेल्या वरिष्ठ पुजाऱ्यांनी सांगितलं की हे नाग जगन्नाथजींच्या इथं संरक्षण करण्याकरता नाग लोकातून किंवा पाताळ लोकातून येतात ते हे नाग. तर पहा, जगन्नाथजींच्या इथं मंदिरात रोज अशा अनंत लीला घडत असतात. 1940 ची ही कथा हे भक्त सांगतायत. हजुरी बालभद्र, बलभद्र हे त्यांचं नाव, हे सांगतायत की सकाळी 5 ची वेळ मी उठलो, मी माझ्या घराच्या वरती गेलो जेणेकरून मला मंदिराचं वरती असलेल्या चक्राचं दर्शन होईल. म्हणून मी मंदिराचं चक्र पाहण्याकरता गेलो आणि एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहिली मी. जगन्नाथजींच्या या शिखरावरती, मंदिरच्या शिखरावरती जे चक्र आहे त्या चक्रामधनं अतिशय तेजस्वी आणि नेत्र दीपित करणारा असा प्रकाश बाहेर येत होता. आणि तो प्रकाश सतत एका पाठोपाठ एक जणू काही मोठी रांग लागली असा येत होता. ही गोष्ट 10 मिनिटं चालली, नंतर तो मला दिसला नाही. मी खाली पळत जाऊन माझ्या वडिलांना सांगितलं आणि त्यावेळेला माझे वडील म्हटले, तू भाग्यवान आहेस. का? कारण जगन्नाथजींना भेटण्याकरता रोज देवी देवता रथातून येतात आणि ते हे रथ होते. त्यांचं हे व्हेकल किंवा त्यांची ह्या गाड्या होत्या. तुला ते दिसलं? सगळ्यांनाच दिसतं असं नाही. एकोणीसशे 1969 ची ही कथा. हरिहर गुरु म्हणून एक अतिशय प्रेमळ नम्र असे भगवंतांचे शुद्ध भक्त, ते रोज न चुकता सकाळी 4 वाजता भगवंतांच्या मंदिरामध्ये मंगलआरतीला जायचे. एके दिवशी सकाळी अशाच अंधाराच्या सकाळी ते मंदिरामध्ये जात असताना जे मंदिराचं व्याघ्र द्वार आहे तिथं त्यांना 3 अतिशय सुंदर अशा स्त्रिया दिसल्या. आणि या 3 स्त्रिया अतिशय सुंदर अशा कपडे त्यांनी घातले होते. त्यांच्या गळ्यांमध्ये फुलांच्या ताज्या टवटवीत माळा होत्या. त्यांच्या अंगावरती आभूषण नव्हते. आणि त्या दिवशी सकाळी प्रचंड मोठा पाऊस पडत होता. या पावसामध्ये हे गुरु, भक्त गुरु हे पूर्ण भिजले होते, वादळ सुटलं होतं. मात्र त्यांनी या तिघींकडे पाहिलं तर या तिघींना काहीच झालं नव्हतं. ते भिजल्या पण नव्हत्या आणि त्यांना काहीच वाटत नव्हतं की पाऊस पडतोय, वादळ सुटलंय. त्या सहज चालत चाललेल्या मंदिरमध्ये गेले. ते त्यांना राहवलं नाही की कोण आहेत या तिघी. त्यांनी या तिघींना विचारलं की कोण आहात तुम्ही तिघी. आणि ज्या वेळेला यांनी विचारलं त्यावेळेला त्या तिघी नाहीशा झाल्या. मग या भक्तांनी ही कथा त्यांच्या मित्रांना सांगितली, भक्त मित्रांना. आणि ते म्हटले की जगन्नाथजींना भेटण्याकरता रोज किन्नर लोकातून या अशा देवी देवता येतात, त्या या आहेत. अशा अनेक 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 अशा असंख्य कथा आहेत. एकदा एक अतिशय गरीब भक्त दंड मुकुंद प्रभू, हे अतिशय गरीब भक्त खूप दूरवरनं जगन्नाथजींना भेटायला आले, दर्शनाला आले. जगन्नाथजींना काय द्यावं म्हणून त्यांनी नारळ घेतला आणि मग तो नारळ पुजाऱ्यांकडे ते देऊ लागले की जगन्नाथजींना अर्पण करा. पुजारे हसले त्याच्याकडे बघून, थोडी थट्टा मिश्करी केली आणि नारळ काय त्यांनी स्वीकारला नाही. या दंड मुकुंद प्रभूंना खूप दुःख झालं. ते बाहेर आले मंदिराच्या प्रमुख दरवाज्याच्या इथं आले आणि त्यांना राहवलं नाही की मी हे जगन्नाथजींकरता आणलंय, हे मला जगन्नाथजींच्या आनंदाकरता द्यायचंय. म्हणून त्यांनी हात वर केला आणि जगन्नाथजींना म्हटलंय की हे भगवंता, हे जगन्नाथा, हे माझ्या जीवनाचे सर्वस्व तुम्ही, हे तुमच्याकरता मी आणलंय, हे मी तुम्हाला अर्पण करतोय. अशी प्रार्थना त्यांनी सिंहद्वाराच्या इथं उभं राहून केली. आणि अद्भुत गोष्ट अशी झाली जी अनेकांनी पाहिली की आतनं दोन हात पूर्ण बाहेर आले सिंहद्वाराच्या इथं, त्यांनी तो नारळ घेतला आणि परत निघून गेले. असं जर का आपण तिथं उभा राहून केलं आणि जगन्नाथजींनी कृपा म्हणून आपली पात्रता नसताना आले तर काय माहित आपण कुठल्या शॉक मध्ये जाऊ आणि कसं स्वीकारू. आणि म्हणून कधी कधी साधकांबरोबर साधकांना पचणार नाही म्हणून जगन्नाथजी अशी लीला योग्य भक्तांबरोबरच करतात. हा तर अशा अतिशय सुंदर 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 लीला आहेत. एकच लीला सांगतो मी अजून आणि मग आपण थोड्या वेळात थांबूया. जगन्नाथजींच्या एका अतिशय प्रिय आणि शुद्ध भक्तावरती एकदा खुनाचा आरोप आला. तो खुनाचा आरोप आल्यानंतर त्याला पोलिसांसमोर उभा केलं. पोलिसांसमोर उभा केल्यानंतर त्याला कोर्टमध्ये नेण्यात आलं आणि कोर्टमध्ये कलकत्त्याला नेण्यात आलं. आणि आता नक्की झालं की कोर्टमध्ये ठरलं ह्याला फाशी द्यायची. खरं या भक्तांनी काहीच केलं नव्हतं. भक्तांच्या जीवनात पण असे प्रसंग घडतात की काही न करता त्यांच्यावरती आरोप ठेवला जातो. तर या भक्तांनी केलं काय, या भक्तांनी तुरुंगामधून जगन्नाथजींना पत्र लिहिलं की कशा प्रकारे मी निर्दोष आहे आणि मला तुमची सेवा करायची आहे आणि कसं मी यामध्ये अडकलेलो आहे. हे पत्र त्यांनी जगन्नाथजींना पाठवलं आणि ते पत्र जगन्नाथजींकडे गेलंच नाही. ते पत्र गेलं कलकत्ता कोर्टचे हेड जज जे आहेत त्यांच्या सेक्रेटरीकडे. आता कुठली पण गोष्ट जजकडे अशीच जात नाही, जजकडे जायच्या आधी त्याच्या आधीचे जे चेलेचपाटे सगळे असतात ते वाचून बघतात की हे काय म्हणजे जजनी वाचण्यासारखं आहे ना, तरच ते वरती पाठवतात. तर त्या जजच्या सेक्रेटरींनी हे पत्र पाहिलं, त्यांनी ते पत्र वाचलं आणि त्यांनी ते जजकडे दिलं. जजनी पण हे पत्र वाचलं आणि मग त्यांना कळलं अरे हे असं कसं झालं. लगेचच त्या जजनी राजांना सांगितलं आणि मग राजांना सांगितल्यानंतर या भक्ताची शिक्षा माफ झाली. शिक्षा माफ होऊन ते परत बाहेर आल्यानंतर लगेचच त्यांनी दुसरं पत्र लिहिलं, जगन्नाथजी धन्यवाद. हे पत्र पण जगन्नाथजींना न जाता त्या जजकडे गेलं आणि त्या जजना कळलं काय आहे ते. अशा अनेक अनेक सुंदर सुंदर लीला आहेत. निष्कर्ष हा आहे की श्रील प्रभुपादांच्या कृपेनं जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे या इस्कॉन संस्थेमध्ये ते अद्भुत आहे. हे जगन्नाथजी जे तुमच्या आमच्या घरामध्ये अर्चविग्रह स्वरूपात आहेत, कधी कधी आपण त्यांना खूप लाईटली घेतो. मी माझं सांगतोय, कधी 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 जाणवत पण नाहीत की हे जगन्नाथ आहेत. हा जगाचे नाथ आहेत आणि त्याच्याबरोबर बलभद्र पण आहेत. त्यांनी बलभद्रांनी कृपा द्यायची ठरवली तर मग माहित नाही हा काय होईल. तर बलभद्र देखील आहेत आणि सुभद्रा देवी देखील आहेत, तर आपण खूप सहज घेतो. खरं प्रभुपादांच्या कृपेनं हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. श्रील प्रभुपाद ज्या वेळेला अवघे वयाच्या 5 वर्षाचे होते, अभय बाल अभय हा छोटा अभय, त्यावेळेला प्रभुपादांनी म्हणजे बाल छोट्या अभयनं आपल्या वडिलांकडे हट्ट केला की मला रथयात्रा करायची आहे. कारण कलकत्त्यामध्ये रथयात्रा निघायची आणि छोट्या अभयला हे कळल्यानंतर त्यांनी वडिलांकडे सांगितलं मला स्वतःचा रथ हवा आहे, स्वतःचा रथ, मला रथयात्रा काढायची आहे. आणि मग गौरमोहन डे छोट्या अभयला घेऊन बाजारात गेले. तिथं जाऊन त्यांनी सुतारांना भेटले आणि सुतारांनी रथाची किंमत सांगितल्यानंतर गौरमोहन डे म्हटले हे परवडणार नाही आपल्याला अभय, शक्यच नाही. अभय रडू लागल्या, छोटा अभय एवढा रडू लागला एवढा रडू लागला की पूर्ण त्या सुताराच्या दुकानातून घरी येऊ तोपर्यंत रस्ताभर रडत होता. आणि हा छोटा अभय हा छोट कोणतरी बाळ रडते हे का बंगाली स्त्रीनं पाहिलं आणि तिने गौरमोहनडेंना विचारलं का रडतोय का रडतोय. ते म्हणले ह्याला रथ हवाय, खरं तो खूप महाग आहे, ते मला झेपणार नाहीये. ही बंगाली स्त्री म्हटली माझ्याकडे एक रथ आहे तुम्हाला चालेल चला. ती ते या दोघांना घरी घेऊन गेली. तिच्याकडे एक छोटासा रथ होता साधारण 5-6 फुटाचा जो खूप जुना होता, खरं डागडुगी करून तो चालण्यासारखा होता. तो रथ गौरमोहनडेंनी तिच्याकडनं विकत घेतला आणि मग बाप लेकांची रथयात्रा सुरू झाली. छोटा अभय आणि गौरमोहनडे भगवंतांचे शुद्ध भक्त, ज्यांच्या पोटी दुसरे शुद्ध भक्त प्रगट झालेले अभय चरणा रविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद, दोघांनी मिळून दिवस रात्र एकत्र करून रथयात्रेला खांब तयार केले, 16 खांब तयार केले, त्याला रंगरंगोटी केली, सुतार त्याच्या आधी येऊन त्यांनी डागडुगी केली, रथयात्रेला नाड्या दोऱ्या बांधण्यात आल्या, रथावरती जगन्नाथ आरूढ झाले, त्याला घंटा चामर सगळ्या गोष्टी लावण्यात आल्या. आणि हे करण्याकरता छोट्या अभयचा उत्साह झोपतच नव्हता, तो दिवस रात्र तेच. आणि ही रथयात्रा चालली किती दिवस? जगन्नाथपुरीला जसा रथयात्रा महोत्सव 8 दिवस चालतो, त्याप्रमाणे छोट्या अभयची रथयात्रा उत्सव 8 दिवस चालला. आणि ही रथयात्रा अभयच्या शेजारी जे राधा गोविंद मंदिर त्याच्या तिथून निघायची आणि जवळपासच्या गल्ल्यांमध्ये जाऊन परत घरी यायची. छोट्या अभयची आई जी शुद्ध भक्त रजनी देवी यांनी आजूबाजूच्या सर्व स्त्रियांना सांगितले आणि सर्व स्त्रिया रोज जगन्नाथजींकरता भोग बनवून आणायच्या आणि रोज भोग रोज आरती रथयात्रा असा हा 8 दिवस उत्सव चालला. आणि ज्या वेळेला रथयात्रा पहिल्या दिवशी निघाली त्यावेळेला सगळेजण सहभागी झाले. अभय छोट्या अभयचा उत्साह पाहून त्याचे सर्व मित्र पण त्यामध्ये सहभागी झाले. कीर्तन मृदंग नृत्य प्रसाद वाटप आणि त्याच्यानंतर सर्वांना पोट भरून प्रसाद असा कार्यक्रम सुरू झाला. अभय गौरमोहनडेंचे वडील यांना त्यांचे मित्र भेटले रथयात्रा सुरू असताना. ते म्हटले काय गौरमोहनडे आम्हाला सांगितलं नाही तुम्ही? गौरमोहनडे म्हणले हे छोटी रथयात्रा आहे, तो खेळतोय छोटा. छोटी रथयात्रा? एवढी मोठी रथयात्रा आहे, जगन्नाथ आहेत, आम्हाला पण सहभागी व्हायला आनंद झाला असता. असं म्हणत रथयात्रेचा तो उत्सव 8 दिवस चालला. आणि आज श्रील प्रभुपादांच्या कृपेनं जे जगन्नाथ फक्त जगन्नाथ पुरी पुरतेच मर्यादित होते हे आज पूर्ण जगामध्ये पोचले आणि खऱ्या अर्थाने ते जगन्नाथ झाले. श्रील प्रभुपादांनी लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, टोरंटो, लंडन, इंग्लंड, सॅन फ्रान्सिस्को, टोकियो, रशिया, अजून काय फिलिपाईन्स, हवाई, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, मीरा रोड, सातारा, बेळगाव नाव घ्या, सगळीकडे रथयात्रा सुरू केली. प्रभुपादांच्या कृपेनं या शुद्ध भक्ताच्या कृपेनं जगन्नाथ हे जगाचे झाले. आज त्यांच्या कृपेनं 4 जुलैला इथं आपण रथयात्रा साजरी करतोय आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना योग्य भावनेमध्ये सहभागी होऊन जगन्नाथजी आणि जगन्नाथजींचे प्रिय शिष्य प्रभुपाद आणि त्याचबरोबर हे सर्व वैष्णव यांची सेवा करणं हा या रथयात्रेचा उद्देश. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवत तुम्ही, ही प्रार्थना की हे जगन्नाथजी माझ्या जीवनाची दोरी तुमच्या हातात कृपया स्वीकारा. हा नामे रुची, वैष्णव सेवा आणि जीवदया हे चैतन्य महाप्रभूंच्या सर्व शिकवणी प्रभुपादांनी आपल्याला दिल्या आहेत आणि त्याच आपण आपल्या जीवनात शुद्धरित्याने करू शकू आणि शरणागत भावनेने करू शकू हीच प्रार्थना रथयात्रेकरता असावी. आणि या भावनेमध्ये आपण जर का रथयात्रा साजरी केली तर तो जगन्नाथजी श्रील प्रभुपाद आणि सर्व वैष्णवांकरता आनंदाचा क्षण असेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया रथयात्रा महामहोत्सव की.